प्रकरण 15. दिनांक 3 जानेवारी 1981 रोजी सकाळी रामभाऊ निरनिराळी वर्तमानपत्र वाचत बसले होते. महत्वाच्या बातम्यांवर किंवा लेखांवर नेहमीच्या सवयीप्रमाणे खुणा करत होते. तेवढ्यात त्यांचं लक्ष त्या दिवशीच्या इंडियन एक्सप्रेसच्या संपादकीयानं वेधून घेतलं. द ॲगनी ऑफ अंडर ट्रायल्स असं त्या संपादकीयाचं शीर्षक होतं. आपल्या देशातल्या विविध कारागृहांमध्ये खितपत पडलेल्या कच्च्या कैद्यांची व्यथा त्या संपादकीयामध्ये प्रकर्षानं मांडण्यात आली होती. जानेवारी 1979 तत्कालीन पोलीस आयोगाचे एक सदस्य असणाऱ्या के एफ रुस्तुमजी यांनी इंडियन एक्सप्रेसमध्येच एक लेख लिहून अशा कैद्यांवरच्या अन्यायाला वाचा फोडली होती. बिहारमधल्या मुझफ्फरपूरच्या तुरुंगात 1,000 कैद्यांपैकी 700 कैदी आपल्यावर भरलेल्या खटल्यांचं कामकाज केव्हा सुरू होईल याचीच वाट बघत आहेत. त्यातल्या 42 कैद्यांनी तर अशी प्रतीक्षा करतानाच तुरुंगात 5 वर्षांहूनही अधिक काळ घालवला आहे. हे उघडकीस आणतानाच कच्च्या कैदेत असणाऱ्या आईबरोबर राहावे लागल्यामुळे ज्यांच्या बालपणातली 7 वर्ष तुरुंगातच गेली आहेत अशा मुलांच्या कथेप्रमाणेच बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या तुरुंगात डांबलेल्या बलात्कारित स्त्रियांच्या कथाही रुस्तुमजींनी त्या लेखांमध्ये नमूद केल्या होत्या. जेव्हा खटल्यांचं कामकाज सुरू होईल तेव्हा साक्षी पुरावा करण्यासाठी तातडीनं उपलब्ध व्हाव्यात म्हणून बलात्कारित स्त्रियांनाच तुरुंगात ठेवण्याची या दोन राज्यांमधली जगावेगळी पद्धत अन्यायाला खतपाणी घालणारी होती, बेकायदेशीर होती आणि तरीही सर्रास रूढ होती. रुस्तुमजींनी आपल्या लेखातून या पद्धतीवरही कडक टीका केली होती. रुस्तुमजी यांचा तो लेख प्रसिद्ध झाल्यानंतरच्या काळात इंडियन एक्सप्रेसनं कच्च्या कैद्यांचा प्रश्न चांगलाच लावून धरला होता. त्याचबरोबरीनं कच्च्या कैद्यांच्या वतीनं कपिला हिंगोरानी यांनी सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली होती तिचा निकाल देताना 1980 सर्वोच्च न्यायालयानं बिहारच्या राज्य प्रशासनावर आणि न्यायालयांवरही कडक शब्दात ताशेरे झाडले होते. ज्या आरोपींना जामीन घेऊन मोकळं सोडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीतली कोणतीही समस्या उद्भवण्याची शक्यता नाही अशा कमी गंभीर प्रकरणातल्या आरोपींना तुरुंगात बेमुदत डांबण्याची मुळीच गरज नाही असं सांगतानाच सर्वोच्च न्यायालयानं असंही म्हटलं होतं की काही आरोपी तर त्यांच्यावरचे आरोप न्यायालयात सिद्ध झाले असे गृहीत धरले असता त्यांना जेवढी शिक्षा ठोठावली गेली असती त्यापेक्षाही अधिक काळ ते तुरुंगामध्ये राहिलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मानवी मूल्यांबद्दलची संपूर्ण अनास्था या धक्कादायक वस्तुस्थितीच्या मुळाशी आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेण्याच्या या कृतीचं कोणत्याही पद्धतीनं समर्थन होऊच शकणार नाही. उलट अशा अन्याय्य यंत्रणेमुळे इतकं प्रचंड दुःख दिलं जात असतानाही आपली न्याय यंत्रणा मुळीच विचलित होत नाही हे तिच्या सदोष प्रकृतीचं द्योतक आहे असा परखड अभिप्राय व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयानं बिहार सरकारला कच्च्या कैद्यांवरचा अन्याय दूर करण्यासाठी तातडीनं प्रशासकीय आणि न्यायिक उपाय योजण्याचा आदेशही दिला होता. पण बिहार सरकार चलाखीनं कोणती पळवाट शोधून काढील हेही न्यायालयानं आधीच हेरलं होतं आणि ते लक्षात घेऊन या उपाययोजनेसाठी पुरेसा पैसा उपलब्ध नाही ही सबब सांगितलेली खपवून घेतली जाणार नाही असंही त्या आदेशामध्येच नमूद केलं होतं. दिनांक 4 मे 1979 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या ऐतिहासिक निकालावर संपादकीय भाष्य करताना इंडियन एक्सप्रेसनं अशी अपेक्षा व्यक्त केली होती की त्या निकालामुळे आता 1,000 स्त्रीपुरुषांना आणि मुलांना अन्याय्य कारावासातून मुक्ती मिळेल आणि देशाच्या सत्सद्विवेकबुद्धीवरचा बराचसा ताण कमी होईल. पण प्रत्यक्षात ती अपेक्षा फलद्रूप झालीच नव्हती. सर्वोच्च न्यायालयानं इतका स्पष्ट निकाल देऊनही बिहारमधली प्रशासकीय यंत्रणा मुळीच हल्ली नव्हती. इंडियन एक्सप्रेसनं स्वतंत्ररित्या गोळा केलेल्या माहितीवरून असं स्पष्ट झालं होतं की जवळजवळ 1,00,000 कच्चे कैदी देशभरातल्या तुरुंगांमध्ये खितपत पडलेले आहेत. त्यातले निम्मे कैदी बिहार आणि उत्तर प्रदेशमधल्या तुरुंगात आहेत. पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या डाव्या आघाडीच्या राजवटीतही पश्चिम बंगालमधल्या तुरुंगात थोडे थोडके नव्हेत तर 8,000 कच्चे कैदी आहेत. ही माहिती संकलित झाल्यानंतर चक्रावून जाऊन इंडियन एक्सप्रेसनं पुन्हा एकदा संपादकीय स्तंभाच्या माध्यमातून देशाच्या विवेकबुद्धीला जाग होण्याचे आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं होतं. इंडियन एक्सप्रेसच्या द अॅगनी ऑफ अंडर ट्रायल्स या संपादकीयाचं ते आवाहन रामभाऊंच्या अंतःकरणाला जाऊन भिडलं, त्यांच्या विचारांना चालना देणारं ठरलं. अवघ्या काही दिवसांपूर्वी बिहारमधल्याच भागलपूर तुरुंगातल्या कच्च्या कैद्यांवर झालेल्या अत्याचाराच्या बातमीनं सगळा देश हादरून गेला होता. काही कैद्यांच्या डोळ्यांमध्ये ऍसिड टाकून त्यांना ठार आंधळं बनवलं गेल्याची ती घटना तुरुंगातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीनं घडली होती. त्याबद्दलच्या लोकसभेतल्या चर्चेत भाग घेताना रामभाऊंनी त्या घटनेचा, त्या क्रौर्याचा कडक शब्दात निषेध केला होता. त्या प्रकाराच्या मुळाशी जाऊन यंत्रणेमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी संसदीय समिती नेमण्याची गरजही त्यांनी त्यावेळी प्रतिपादन केली होती. त्याचवेळी त्यांना असं जाणवलं होतं की भागलपूर तुरुंगातली घटना ही अपवादात्मक मानता येण्यासारखी नाही. ज्यांच्यावरचा आरोप सिद्ध झालेला नाही आणि ज्यांना न्यायालयासमोर उभं करण्यात आलं नसल्यामुळे किंवा न्यायालयीन कामकाज अत्यंत संथगतीनं चालत असल्यामुळे आपलं निरपराधित्व सिद्ध करण्याची त्यांना संधीच मिळालेली नाही, अशा हजारो कच्च्या कैद्यांवर रोज विविध प्रकारे अत्याचार होतच असणार. लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याला जे मानाचं स्थान दिलं जातं ते निव्वळ कागदोपत्री दिलं जाऊन उपयोगाचं नाही. ते स्वातंत्र्य सामान्यातल्या सामान्य नागरिकालाही निर्वेधपणे उपभोगता आलं पाहिजे, त्यादृष्टीनं आवश्यक ते वातावरण निर्माण केलं गेलं पाहिजे. रामभाऊंचं विचारचक्र सुरू झालं. इंडियन एक्सप्रेसमधल्या त्या संपादकीयामध्ये जरी प्रामुख्यानं बिहारचाच उल्लेख असला तरी उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधली स्थिती देखील मुळीच समाधानकारक नाही असंही त्यामध्ये नमूद केलं होतं. पण आपल्या महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्रातल्या तुरुंगांमधल्या कच्च्या कैद्यांची स्थिती कशी आहे? ती समाधानकारक आहे का? असल्यास कोणत्या उपाययोजनेमुळे ती तशी आहे आणि समाधानकारक नसल्यास ती तातडीनं कशी सुधारता येईल? त्यासाठी कोणते उपाय योजावे लागतील? असे अनेक प्रश्न रामभाऊंसमोर उभे राहिले. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांनी तातडीनं पावलं टाकायलाही सुरुवात केली. महाराष्ट्र सरकारच्या दिल्लीतल्या जे इनोसंट या विशेष आयुक्तांना पत्र पाठवून रामभाऊंनी त्यांचंही लक्ष इंडियन एक्सप्रेसच्या त्या संपादकीयाकडे वेधलं. महाराष्ट्रातली स्थिती त्या संपादकीयामध्ये उल्लेखलेल्या काही राज्यांमधल्या स्थितीसारखी नसेल अशी मी आशा करतो, असं सांगून महाराष्ट्राबद्दलची माहिती सुमारे 2 आठवड्यांच्या अवधीत मिळवून द्यावी असं रामभाऊंनी कळवलं. आपल्या संसदीय जबाबदारीचा एक भाग म्हणून मी ठाणे, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी माझी विभागीय कार्यालयं सुरू केली आहेत. या चारही ठिकाणच्या तुरुंगांमधल्या कच्च्या कैद्यांबद्दलची माहिती मला हवी आहे. महाराष्ट्राच्या आयजी प्रिझन्सनी ते टिपण तयार केलं तरी चालेल, किंवा त्या त्या ठिकाणच्या तुरुंगाधिकाऱ्यांनी आपापल्या तुरुंगाबद्दलची माहिती पुरवली तरी चालेल. त्या वृत्तांतामध्ये त्या विशिष्ट तुरुंगात सध्या असणाऱ्या कच्च्या कैद्यांची एकूण संख्या, त्या कैद्यांनी तशा अवस्थेत तुरुंगात घालवलेला कालावधी, त्यांची प्रकरणं लवकरात लवकर निकाली निघावीत म्हणून केले जाणारे उपाय, या 3 बाबींचा अवश्य समावेश असावा. शिवाय मला जर आवश्यकता जाणवली तर मी त्या चारही शहरांना भेटी देईन, तेव्हा अधिक तपशील मिळवण्यासाठी मी प्रत्यक्ष त्या तुरुंगांनाही भेटी देईन, याचीही संबंधितांना कल्पना देऊन ठेवावी, अशा आशयाचं पत्र इनोसंट यांना रामभाऊंनी पाठवलं. त्याचबरोबरीनं हा विषय राष्ट्रीय पातळीवरही चर्चिला जावा या हेतूनं रामभाऊंनी बीडी सिंग आणि सुभाषचंद्र बोस अल्लुरी या आणखी 2 खासदारांना बरोबर घेऊन गृहखात्याकडे एक प्रश्नही पाठवून दिला. संपूर्ण देशभरात निरनिराळ्या तुरुंगांमध्ये मिळून एकूण किती कच्चे कैदी आहेत असा तो अतारांकित प्रश्न होता. दिनांक 18 फेब्रुवारी 1981 रोजी त्या प्रश्नाला उत्तर देताना गृहखात्याचे तत्कालीन राज्यमंत्री योगेंद्र मकवाना यांनी अशा प्रकारची संकलित माहिती उपलब्ध नसली तरी ती गोळा केली जाईल असं थातुरमातुर आश्वासन दिलं आणि वेळ मारून नेली. रामभाऊंनी मात्र महाराष्ट्रापुरता तरी हा प्रश्न धसाला लावायचाच हा निश्चय केला होता. इनोसंट यांना पाठवलेल्या पत्राचा परिणाम म्हणून पुणे, ठाणे, नागपूर आणि औरंगाबाद या 4 शहरांमधल्या केंद्रीय कारागृहांबद्दलचे तुरुंगाधिकाऱ्यांचे अहवाल त्यांना मिळाले. मुंबईहून गृहखात्याकडून एकंदर राज्यातल्या स्थितीविषयीचं धोरणात्मक स्पष्टीकरण देणारं टिपणही मिळालं. दिनांक 25 फेब्रुवारी 1981 रोजी महाराष्ट्राच्या गृहखात्यानं पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं होतं की ज्या कच्च्या कैद्यांची प्रकरणं 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला तरीही मार्गी लागलेली नसतील त्यांच्याबद्दलचा मासिक अहवाल प्रत्येक जिल्ह्याच्या सत्र न्यायाधीशांना सादर केला जातो. त्याचप्रमाणे ती प्रकरणं अतिथी मंडळाच्या म्हणजेच बोर्ड ऑफ व्हिजिटर्सच्या सदस्यांसमोरही ठेवली जातात. कच्च्या कैद्यांच्या प्रकरणांचा वेळोवेळी पुनर्विचार करण्यासाठी जिल्हास्तरावर समित्याही स्थापन केल्या गेल्या आहेत. वरवर पाहता महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्यानं पाठवलेलं हे उत्तर वाचणाऱ्याची अशी कल्पना होऊ शकली असती की कच्च्या कैद्यांच्या प्रश्नांची या राज्य सरकारला चांगलीच जाणीव आहे आणि त्या संदर्भात जे जे करणं आवश्यक आहे ते सगळं केलं जात आहे. पण राज्य सरकारनं ठरवलेल्या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसावी असा रामभाऊंचा कयास होता. दिनांक 16 एप्रिल 1981 रोजी त्यांनी तुरुंगाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांच्या प्रत्यक्ष कारभाराची छाननी करण्याचा विचार कळवला. त्यानंतर मात्र तुरुंगातल्या संबंधितांना खरी जाग आली. दोन उदाहरणं याबाबतीतली लक्षात घेण्यासारखी आहेत. ठाण्याच्या तुरुंगात दिनांक 1 फेब्रुवारी 1981 रोजी 3 महिन्यांहून अधिक काळ रखडलेली कच्च्या कैद्यांची एकूण 113 प्रकरणं होती. पण 5 मे 1981 रोजी रामभाऊंना पाठवलेल्या पत्रात तुरुंगाधिकाऱ्यांनी ती संख्या 41 पर्यंत खाली आल्याचं नमूद केलं होतं. पुण्याच्या येरवडा तुरुंगात 30% अधिक प्रकरणी कच्चे कैदी 3 महिन्यांहूनही अधिक काळ तुरुंगवास भोगत असतात असं दिनांक 1 फेब्रुवारी 1981 पत्रात म्हटलं होतं. पण दिनांक 4 मे 1981 पत्रात ती टक्केवारी 15% खाली आल्याचं त्याच तुरुंगाधिकाऱ्यांनी कळवलं होतं. जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्या तुरुंगाशी संबंधित जिल्हा समन्वय समितीच्या 2 बैठका मध्यंतरीच्या काळात घेतल्या जाऊन 50%+ कैद्यांची प्रकरणं निकाली निघाल्याची वस्तुस्थितीही त्या पत्रामधून उघड झाली होती. हा पत्रव्यवहार उपयुक्त ठरत होता पण मूळची समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं तो पुरेसा नव्हता. त्यामुळे रामभाऊंनी दिनांक 25 मे ते 6 जून 1981 या कालावधीमध्ये या चारही केंद्रीय कारागृहांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. तुरुंगाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊन आणि प्रत्येक ठिकाणी काही बिगर सरकारी व्यक्तींना मुद्दाम बरोबर घेऊन रामभाऊंनी ठाणे, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद इथल्या तुरुंगांमधल्या कच्च्या कैद्यांची स्थिती नजरेखालून घातली. प्रत्येक तुरुंगात त्यांनी तिथल्या अधिकारी वर्गाशीही चर्चा केली पण केवळ तेवढ्यावरच विसंबून न राहता ते कच्च्या कैद्यांनाही भेटले. महिला कैद्यांशी त्यांनी वेगळी चर्चा केली. आवश्यकता वाटली तिथे त्यांनी अधिकारी आणि कैदी यांच्या संयुक्त बैठकी देखील घेतल्या. इतकंच नव्हे तर सर्व कारागृह प्रमुखांनी रामभाऊंच्या लंचची सोय स्वतःच्या घरी वा अन्यत्र कुठेतरी केली असतानाही प्रथेनुसार करण्यात आलेली ती सोय किंवा व्यवस्था नाकारून रामभाऊ कैद्यांबरोबरच जेवले. ते खात तेच अन्न त्यांनी स्वतःही खाल्लं. कैद्यांच्या अडचणींचा त्यांनी स्वतः अनुभव घेतला. चारही तुरुंगांमधल्या सुमारे 1500 कच्च्या कैद्यांशी रामभाऊंनी असा संपर्क साधला. काही कैद्यांच्या नातेवाईकांशी बोलून त्यांच्या भावनाही जाणून घेतल्या. या प्रयत्नांना रामभाऊंच्या वकिली व्यवसायातल्या प्रदीर्घ अनुभवाची जोड मिळाली. आणीबाणीच्या कालावधीत येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध असतानाच्या अनुभवाचीही त्यामध्ये भर पडली. हे सर्व घटक लक्षात घेऊन त्यांनी कच्च्या कैद्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं कोणतं धोरण अनुसरावं याबाबतच्या सुनिश्चित शिफारशी करणारं एक सविस्तर टिपण तयार केलं. राज्य सरकारनं गृहखात्यामध्ये एक विशेष विभाग स्थापन करून त्याच्यामार्फत राज्यातल्या सर्व तुरुंगांमध्ये आपल्या आदेशांचं पालन होतं आहे की नाही यावर लक्ष ठेवावं. या विभागानं सर्व तुरुंगाधिकाऱ्यांकडून नियमितपणे अहवाल मागवावेत आणि त्यांची कसून छाननी केली जावी. कच्च्या कैद्यांची गंभीर समस्या कित्येक वर्ष चिघळत असल्यामुळे आता तिच्या सोडवणुकीचे सर्वाधिकार निव्वळ प्रशासनाच्या हाती सोपवले जाऊ नयेत. अशा कैद्यांबाबतचा तपशीलवार अहवाल दर 3 महिन्यांनी राज्य विधिमंडळासमोर ठेवला जावा. विधिमंडळाच्या स्थायी समितीनं त्या अहवालांची बारकाईनं छाननी करावी आणि कोणत्याही कच्च्या कैद्याच्या बाबतीत न्यायप्रक्रियेत विलंब होऊ नये म्हणून आवश्यक ती दक्षता घ्यावी. तुरुंगांच्या कामकाजावर नजर ठेवणाऱ्या अतिथी मंडळांची स्थापना अनिवार्य मानली जावी. ज्या तुरुंगांच्या संदर्भात अशी मंडळं स्थापन झालेली नाहीत तिथेही ती त्वरित केली जावीत. अशा मंडळांवर विरोधी पक्षांसह राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही नेमले जावेत. बिगर शासकीय सदस्यांच्या जागा दीर्घकाळ रिकाम्या राहू नयेत. मंडळाच्या बैठका नियमितपणे घेतल्या जाव्यात. जिल्हा समन्वय समितीचीही सर्वत्र स्थापना केली जावी. अशा समितीमध्ये तुरुंगाधिकाऱ्यांचा समावेश नसेल तर त्या समितीला प्रभावीपणे कार्य करता येणार नाही. हे लक्षात घेऊन प्रत्येक समितीमध्ये तुरुंगाधिकारी समाविष्ट केले जावेत. अशा समित्यांची दरमहा किमान एकतरी बैठक व्हावी. किरकोळ गुन्ह्यांसाठी पकडण्यात आलेले हजारो कैदी जामीन द्यायला असमर्थ असतात आणि म्हणून त्यांना प्रदीर्घ काळ तुरुंगातच राहावं लागतं. वैयक्तिक जात मुसलक्यावर अशा कैद्यांना मुक्त केलं जावं अशा असंख्य शिफारशी रामभाऊंनी आपल्या त्या टिपणामध्ये समाविष्ट केल्या. त्याचप्रमाणे आपली काही निरीक्षणं नोंदवून त्या त्या संदर्भातल्या सुधारणा देखील रामभाऊंनी सुचवल्या. नवे ताजे संदर्भ संबंधितांच्या नजरेला आणून दिले. ठरलेल्या दिवशी तुरुंगातल्या आरोपींना म्हणजेच कच्च्या कैद्यांना न्यायालयात घेऊन जायचं, योग्य न्यायाधीशांसमोर त्यांना उभं करायचं आणि न्यायालयाचं त्या दिवशीचं कामकाज संपलं की आरोपींना पुन्हा तुरुंगात नेऊन सोडायचं. हे काम करण्यासाठी आवश्यक तेवढे पोलीस अनेकदा उपलब्धच नसतात आणि त्यामुळेच असंख्य प्रकरणं दीर्घकाळ रेंगाळतात, कच्च्या कैद्याचा कालावधी लांबत जातो हे रामभाऊंना चौकशीअंती जाणवलं होतं. म्हणून आरोपींची न्यायालयात नेआण करण्याच्या विशिष्ट कामासाठीच काही पोलीस कायमचे नेमले जावेत अशी सूचना त्यांनी केली. अशी नेआण केली जात असताना कच्च्या कैद्यांच्या हातात सर्रास बेड्या अडकवलेल्या असतात हेही रामभाऊंच्या नजरेतून सुटलं नव्हतं. दिनांक 29 एप्रिल 1980 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं कच्च्या कैद्यांच्या हातात बेड्या अडकवणं राज्यघटनेच्या कलम क्रमांक 14, 19 आणि 21 मधल्या तरतुदी लक्षात घेता अवैध आहे असा स्पष्ट निकाल दिला होता. फक्त अपवादात्मक प्रकरणातच आणि त्याबाबतीतही न्यायालयाची पूर्वपरवानगी घेतल्यानंतरच कच्च्या कैद्याच्या हातात बेड्या घालता येतील असंही त्या खंडपीठानं स्पष्ट केलं होतं. रामभाऊंनी महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याचं लक्ष त्या ताज्या निकालाकडे वेधलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं सूचना दिल्या जाव्यात अशी अपेक्षाही व्यक्त केली. कच्च्या कैद्यांना तुरुंगात पुरवलं जाणारं अन्न, त्याचं प्रमाण आणि त्याचा दर्जा याबाबतीतही रामभाऊंनी सखोल चौकशी केली होती. प्रचलित असणाऱ्या यंत्रणेतल्या दोषांवर त्यांनी त्या आधारे नेमकं बोट ठेवलं होतं. तुरुंगातली स्वयंपाकगृह, तिथली अस्वच्छता, कैद्यांना खाद्यपदार्थ वाढण्याची अरेरावी पद्धत, त्यामुळे जेवणाबद्दल वाटणारा तिटकारा आणि कैद्यांच्या पचनसंस्थेवर होणारा विपरीत परिणाम या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांनी अनेक सूचना केल्या होत्या. कच्च्या कैद्यांसाठीचं स्वयंपाकगृह वेगळं आणि आधुनिक असावं. रोज दर माणशी फक्त 425 ग्रॅम अन्नच कच्च्या कैद्यांना दिलं जातं. ते अपुरं आहे. ज्यांना शिक्षा ठोठावली गेली आहे अशा कैद्यांना दिलं जातं तेवढंच 540 ग्रॅम अन्न कच्च्या कैद्यांनाही दिलं जावं. त्यामध्ये भेदभाव केला जाऊ नये. 10:30 आणि 4:30 जेवण दिलं जातं. दोन जेवणांमधल्या विषम कालांतराचा कैद्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तेव्हा सकाळी सर्वांना न्याहारी दिली जावी, मग 12:00 दुपारचं जेवण आणि रात्री 8:00 रात्रीचं जेवण दिलं जावं असं रामभाऊंनी सुचवलं होतं. याशिवाय कच्च्या कैद्यांना दिली जाणारी मजुरी नियमाप्रमाणे वेळोवेळी वाढवून दिली जावी. प्रत्येक तुरुंगात एक वाचनालय आणि ग्रंथालय असावं. कैद्यांना फावला वेळ वाचनात घालवता यावा, त्याचप्रमाणे त्यांना क्रीडा साहित्यही उपलब्ध करून देण्यात यावं. सर्व कैद्यांना रोज आंघोळ करता येईल अशी व्यवस्था प्रत्येक तुरुंगात असावी अशाही काही सूचना रामभाऊंनी केल्या. कैद्यांना आठवड्यातून एकदा केसांना लावायचं तेल पुरवण्यात येतं. पण कसं? तर तुरुंग प्रशासनातला एखादा कर्मचारी कैद्यांना रांगेत बसवतो आणि त्यांच्या डोक्यावर थोडं थोडं तेल ओतत जातो. कुणी जर तेच तेल आपल्या तळहातावर मागितलं तर ते मिळत नाही ही गोष्ट रामभाऊंच्या कानी गेली होती. कच्च्या कैद्यांना तेलाच्या बाटल्या दिल्या जाव्यात असं त्यांनी चर्चेच्या वेळी सुचवलं. तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यांनी काही कैदी त्या काचेच्या बाटल्या मारामारीसाठी उपयोगात आणतात, एकमेकांच्या डोक्यांवर आपटून फोडतात असा अनुभव सांगितला होता. त्यामध्ये तथ्य असल्याचं रामभाऊंनी मान्य केलं. पण काचेऐवजी प्लास्टिकच्या बाटल्यांमधून तेल पुरवण्याचा उपायही सुचवला. कच्च्या कैद्यांना तुरुंगात चपला घालायला परवानगी नव्हती. ती का दिली जात नाही या प्रश्नाचा कोणताही समाधानकारक खुलासा रामभाऊंना मिळू शकला नव्हता, त्यामुळे त्यांनी तो निर्बंध रद्द करण्याची सूचना केली. तुरुंगातल्या कैद्यांना उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय सोयीसुविधा अत्यंत अपुऱ्या आणि जुन्यापुराण्या असतात हे रामभाऊंना चांगलंच ठाऊक होतं. आणीबाणीमध्ये ते जेव्हा येरवड्याच्या तुरुंगात होते तेव्हा राजबंद्यांमधल्या डॉक्टरांच्या एका गटानं तपशीलवार पाहणी करून तुरुंगाच्या प्रशासनाकडे अहवाल सादर केला होता. पण त्याबाबत त्यावेळी कोणतीही सुधारणा करण्यात आली नव्हती हेही राममोहनना माहीत होतं. कच्च्या कैद्यांबाबतचा आपला ताजा अहवाल राज्य प्रशासनाकडे पाठवताना राममोहननी त्या जुन्या अहवालाची मुद्दाम आठवण करून दिली होती आणि कल्याणकारी राज्याला शोभेल अशा रीतीनं कैद्यांना वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले जावेत अशी शिफारसही केली होती. तुरुंगातल्या कर्मचाऱ्यांच्या गाऱ्हाण्यांची दखल घेतली जाण्याची गरजही रामभाऊंनी आपल्या या अहवालामध्ये नमूद केली होती. ठाण्याच्या तुरुंगात बृहन्मुंबईमधल्या आणि रायगड जिल्ह्यातल्या कच्च्या कैद्यांनाही ठेवलं जातं. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येप्रमाणेच नागपूर तुरुंगातल्या काही कैद्यांना एकाच गुन्ह्यासाठी दोन दोनदा पकडलं गेल्याच्या तक्रारीचीही त्यांनी नोंद केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर तुरुंगातल्या परिस्थितीचा सखोल आढावा घेऊन ती सुधारण्यासाठी परिणामकारक उपाय सुचवू शकेल अशा उच्चस्तरीय समितीची तातडीनं स्थापना केली जावी अशी अत्यंत महत्वाची मागणी रामभाऊंनी यामध्ये केली होती. महाराष्ट्र सरकारनं 1979 साली प्रसिद्ध केलेल्या तुरुंग प्रशासनविषयक नियमावलीच्या पुस्तिकेचा उल्लेख करून त्यात अनेक कालबाह्य नियम जसेच्या तसे कायम ठेवण्यात आल्याबद्दल त्यांनी तक्रार केली होती. अशा अनेक नियमात दुरुस्त्या करण्याची किंवा जुन्या नियमांच्या ऐवजी नवे नियम लागू करण्याची गरज जाणवल्यामुळेच केंद्र सरकारनं अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती AN मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. पण त्या समितीचा अहवाल केंद्र सरकारला मिळण्यास किमान 2 वर्ष तरी लागतील असा अंदाज होता. अहवाल सादर झाल्यावर केंद्र सरकारची संबंधित खाती त्याबाबत विचार करण्यासाठी काही वेळ घेतील आणि त्या समितीच्या शिफारशी महाराष्ट्र राज्यातल्या तुरुंगांना लागू होईपर्यंत आणखी 5 वर्षांचा कालावधी देखील जाऊ शकेल. हा विलंब टळावा म्हणून मुल्ला समितीच्या अहवालाची वाट न पाहता महाराष्ट्र सरकारनं स्वतःच तुरुंगामधल्या कच्च्या कैद्यांची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती पावलं उचलली पाहिजेत असं आग्रही प्रतिपादन रामभाऊंनी आपल्या त्या अहवालामध्ये केलं होतं. हा विषय वृत्तपत्रांसारख्या जनजागृतीच्या अन्य प्रभावी माध्यमांकडूनही चांगल्या रीतीनं हाताळला जायला लागला होता. दिनांक 28 जून 1981 रविवार सकाळमध्ये इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चनं प्रायोजित केलेल्या डॉ वसुधा छगनवार यांच्या संशोधन प्रकल्पाची माहिती देणारा लेख प्रसिद्ध झाला होता. बिहारच्या तुरुंगांमधल्या कच्च्या कैद्यांची पाहणी करून त्यांची दुर्दशा उघडकीला आणणारं ते संशोधन खळबळजनक ठरल्याचा उल्लेख रामभाऊंनी आपल्या अहवालामध्ये मुद्दाम केला होता. इतर राज्यांच्या तुलनेनं महाराष्ट्रातल्या तुरुंगांमधली कच्च्या कैद्यांची स्थिती बरीच चांगली असल्याचं या वृत्तांतावरून स्पष्ट होत होतं. पण तरीही तेवढ्यावर समाधान मानून गप्प बसावं अशी स्थिती नव्हती. कच्च्या कैद्यांबद्दलच्या दयेनं प्रेरित होऊन नव्हे तर समाजातल्याच एका उपेक्षित घटकाबद्दलच्या कर्तव्यभावनेनं प्रेरित होऊन या समस्येचं निराकरण करण्यासाठी सरकारपासून वृत्तपत्रांपर्यंत आणि लोकप्रतिनिधींपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच झटलं पाहिजे असं कळकळीचं आवाहन रामभाऊंनी आपल्या अहवालामध्ये केलं होतं. अहवालाच्या शेवटी शेवटी त्यांनी तात्विक भूमिकाही स्पष्ट केली होती. तुरुंगातला प्रत्येक कैदी हा खरं म्हणजे स्वतंत्र देशाचा स्वतंत्र नागरिक आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा मूलभूत हक्क उपभोगण्याचा त्याला माझ्या इतकाच अधिकार आहे आणि माझ्या त्या अधिकारासारखंच त्याच्याही त्या अधिकाराचं कोणतीही किंमत मोजून सदैव रक्षण करणं हे माझं कर्तव्यच आहे असं व्हॉल्टेअरसारख्या तत्वचिंतकाला शोभेलसं वाक्य रामभाऊंनी आपल्या अहवालामध्ये लिहिलं होतं. आपल्या अहवालाची एक छापील प्रत रामभाऊंनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर R. अंतुले यांना समक्ष भेटून दिली. ऑगस्ट 1981 सादर केलेल्या त्या अहवालावर तातडीनं विचार होण्याऐवजी तो विचाराधीन आहे अशी ठोकळबाज पोच देण्यावरच प्रशासनानं समाधान मानलं. रामभाऊंनी मात्र तो प्रश्न जनतेपर्यंत पोचावा या हेतूनं दी ॲगनी ऑफ अंडर ट्रायल्स याच शीर्षकाची पुस्तिका सप्टेंबर 1981 प्रसिद्ध केली. ती त्यावेळी बरीच गाजली. तिचा पाठपुरावा करण्याचं रामभाऊंच्या फार मनात होतं. पण पुढे त्यांच्या तब्येतीनं त्यांना साथ दिली नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा लढा कच्च्या कैद्यांच्या वतीनं लढण्याची आणि तो जिंकून दाखवण्याची त्यांची इच्छा अखेर अपुरीच राहिली.